गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी श्री डोकेश्वर कॉलेज टाकळी डोकेश्वरमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेह संमेलन हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री चंद्रकांत वानखेडे व प्रबोधनपर विनोदी बारुड सम्राट श्री गोविंद महाराज गायकवाड व सहकारी तसेच सर्व मान्य संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी सर्व कला वाणिज्य विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेळेपूर्वी कॉलेजमध्ये उपस्थित राहावे. प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर.